பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் கிருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் பிரம்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வரஹ குரு சாக்ஷாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குருவே நம. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய பிரதிபோதிதாம் பகவதா நாராயணேன ஸ்வயம் வ்யாசேன க்ரதிதாம் புராண முனினா மத்யே மகாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணீம் பகவதீம் அஷ்டாத்தசாத்யாயினீம் அம்பத்வாம் அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷிணீம் நமோஸ்துதே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாயத பத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ணஹ பிரஜ்வாலிதோ ஞானமய பிரதீபஹ யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருதஸ்துன்வந்தி திவ்யைஸ்தவைஹ வேதைஸாங்க பதக்ரமோபநிஷதைஹ காயந்தி யம் சாமகாஹ த்யானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்தி யம் யோகினோ யஸ்யாந்தன் அபிதுஹ சுராசுரகணாஹ தேவாய தஸ்மை நமஹ. ஸ்ரீராம். கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சாரதாபசமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாத சந்தான சம்ஸ்திதஹ வீதராகோ விசேஷஶ்ச ஶ்ரீ குரு பாது மாம் பவே. ஞானே சாங்கிரி சரோஜலுப்த மதுப ஸ்வாமி ஸ்வரூபாங்கிதா சந்தானான் வச்சனானி பூதி பதிக சாக்ஷி ஸ்வயம் காபடி கார்ஹஸ்தே கில ஏகநாத சத்ருஷோ வ்ருத்தௌ துகாராமவத் ஸோஹம் யோகரதம் க்ருதார்த்த சரிதம் வந்தே யதிம் மாதவம். स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोध शुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तया प्रिय देवतालया यात्रा दिके करावया आठ ही पहार जैसे पाया उळीग घापे शारीर तपावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं निरूपण आपण पाहतो आहोत। जी देवालय आहेत तीर्थक्षेत्र आहेत त्याचं दर्शन घेण्यासाठी यात्रा करण्यासाठी म्हणून पायाला जणू भोवरा लागलेला आहे अशा प्रकारे तो शरीर यात्रेकरता झिजवतो। देवांगण मिरवणीया अंगोपचार पुरवणीया करावया म्हणीया शोभती हात। जे देव देवाऱ्यामध्ये आहेत ते सगळे देवगण सुशोभित करण्यासाठी म्हणून अंगोपचार पुरवणीया गंध पुष्पादी पूजेमध्ये जे उपचार अंगोपचार केले जातात त्याची परिपूर्ती करण्यासाठी म्हणून त्या सेवेसाठी आपल्याला हात लाभलेले आहेत असं अशी भावना धरून जो पूजा करतो शरीर तप आहे शरीराच्या अंगाने लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी लोटीज एका काठी पडली जैसी शिवलिंग किंवा देवाच्या प्रतिमा पाहिल्यावर जशी काठी धाडकन खाली पडावी अशा प्रकारे साष्टांग दंडवत तो घालतो आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी शास्त्र जाणणारे तसंच ज्यांच्यापाशी विनय आहे आणि शास्त्र जाणतात असे असे थोर लोक विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी शास्त्र जाणणारे आणि नम्र तया ब्राह्मणाची निकी पायी की जे अशा ब्राह्मणाची सेवा पायीक होऊन जो करतो जो ज्ञानी ही आहे आणि ज्याच्यापाशी विनय ही आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दशः निरूपण केलेलं नाहीये। देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम द्विज म्हणजे ब्राह्मण असं जरी म्हटलं तरी ज्ञानेश्वर महाराजांनी कोणते ब्राह्मण तर जे विधी जाणतात जे ज्ञानी आहेत आणि ज्यांच्यापाशी विनय आहे असे ब्राह्मण असा विनय हा शब्द त्याच्यामध्ये घातला सरसकट जातीने ब्राह्मण आहे म्हणून त्याची पूजा करायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीत. अथवा प्रवासे का पीडा का शिणले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जती. प्रवासाने जे शिणलेले आहेत किंवा पीडेमुळे दुःखामुळे जे गांजलेले आहेत संकटात सापडलेले आहेत त्या अशांना सुखामध्ये ठेवण्यासाठी जो धडपडतो शरीर तप. सर्वसाधारणपणाने प्रवासात दमलेल्याला खूप दमला असं म्हणून सहानुभूती दाखवली जाईल पण त्याच्यासाठी त्याचं शीण हरण्यासाठी म्हणून धावपळ करणं. कोणी अडचणीत आहे दुःखात आहे म्हटल्यानंतर आपण कसं काय बाबा विचारायचं तो दुःखात आहे इतक्या वैयक्तिक गोष्टीत आपण कसं लक्ष घालायचं अशी कधी कधी प्रवृत्ती असते. म्हणजे थोडक्यात आपण लक्ष घालायचं नाही हे ठरलेलं असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे संकटात आहेत असं समजतं जे दुःखामध्ये आहेत असं समजतं त्यांचं दुःख आपल्याला जर दूर करता येत असेल तर आपल्या कष्टांनी आपल्या प्रयत्नांनी त्यांचं संकट दूर करता येत असेल तर धडपड करणं. सकल तीर्थांची ये धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं. खरं म्हणजे सर्व तीर्थ जी आहेत त्या तीर्थामध्येही जे अग्रतीर्थ अग्रभागी आहेत असे म्हणजे आपल्या आई आणि वडील माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. त्यांची सेवा करताना जणू आपल्या जीवनाचं निंबलोण करून ओवाळून टाकेल इतकी माता पित्यांची जो सेवा करतो. आपल्या इथं महाराष्ट्रात तर पुंडलिकाची कथा अतिशय प्रसिद्ध आहे की त्याची भक्ती पाहून आणि त्याची सेवा पाहून तो नाम घेत सेवा करत होता आई वडिलांची. म्हणून प्रत्यक्ष देव त्याच्या दर्शनासाठी आले तर त्याचं सेवेचं काम चाललेलं असल्यामुळं त्यांनी एक वीट भिरकावून दिली की थोडा वेळ उभा राहा. आई वडिलांच्या सेवेला इतकं महत्व आहे. श्रावणबाळाची देखील गोष्ट आपल्याला माहीत आहे. आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरी शिणू तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु. संसार अतिशय दारुण किंवा विचित्र आहे असंच म्हटलं जातं. संसारामध्ये आपल्या मनासारखं चाललेलं असताना मनाविरुद्ध कधी घडेल काही सांगता येत नाही. संसार मोठा विचित्रच आहे. संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडी नाही घडी असं समर्थ म्हणतात. मरण मरणाकरता तर उधार काहीच नाहीये. कोणीही कधीही जाऊ शकतो. शरीर आणि आपल्या स्वतःचं शरीर देखील असं मापाला लागलेलंच आहे. घडीने घडी नित्य काळाची संगती न कळे होणाराची गती कर्मासारिखे प्राणी पडती नाना देशी विदेशी. संसार किती विचित्र आहे. कधी कधी संसारामध्ये मंगळवारी मला एक आजोबा आणि आजी भेटायला आले. ते त्यांना दोन मुलगे होते. त्यांनी आपल्या देखत नंतर भांडण होऊ नयेत म्हणून वाटण्या केल्या आणि दोन मुलांना त्यांचं दिलं. आम्ही मर्जीप्रमाणे कुठेही राहू तुझ्याकडे राहू किंवा याच्याकडे राहू. पण एका मुलाच्या असं लक्षात आलं की आपल्याला दिलेली जी जमीन आहे तर ती थोडी चांगली सुपीक नाहीये, रेताड जमीन आपल्या वाट्याला आली आहे काही भाग. त्याच्या घरी वडील राहत होते, त्यांनी वडिलांना सांगितलं की ही आशा वाटण्या काय कामाच्या, तुम्ही त्याच्या घरी राहायला जा. आणि जो दुसरा होता त्याची बायको त्यांना आत घेईना, ते मुलीकडे राहायला आले. मुलीकडे किती राहणार हे सांगण्यासाठी म्हणून ते इथं आले की तुमच्याकडे मुलं येतात, जरा सांगा त्यांना. म्हणजे जे एक वेळ घराचे मालक होते त्यांनी आपल्या डोळ्यादेखत वाटण्या केल्या, वाटण्या केल्या, संपत्तीही बऱ्यापैकी होती, पण त्या वाटण्यांमुळे चिडून दोन्ही मुलांनी त्यांना घ्यायला नकार दिला. संसाराचं दारुण स्वरूप. माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहेत, त्यांचं लग्न झाल्यानंतर 5 वर्षांनी किंवा 6 वर्षांनी त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या पत्नीला मानसिक आजाराची पीडा आहे. आणि तसा त्यांनी जवळपास पुढे 35 वर्ष संसार केला. ते तिची सेवा करत असत, नंतर नंतर त्यांचं सगळंच करायला लागायचं, त्यांचे केस देखील विंचरायला लागायचे, वेणी घालायला लागायची, स्वयंपाक करून मुलांना वाढून ते ऑफिसमध्ये जायचे. आणि अशा प्रकारे अर्थात 30-35 वर्षांनी त्या गेल्या. त्यांचा काळ हा किती दारुण गेला असेल, कोणावर कसा प्रसंग येईल, संसारामध्ये काही सांगता येत नाही. आज आहे म्हणताना उद्या नाही असं होतं, आणि काही नाही तर तो कितीतरी मोठा झालेला लक्षात येतो. आणि खूप मोठा झाला तरी कोणत्या वेळेला काय होईल याची सतत भीती ही राहतेच. संसाराचं जे दारुणत्व आहे ते दारुणत्व, संसाराचं अनित्यत्व जे सांगितलं जातं, म्हणजे आजचा क्षण आणि नंतरचा क्षण याच्यात असलेला फरक, आपल्या स्वतःच्या प्रकृतीत पडणारा फरक, आरोग्य आपलं नीट न राहणं, आपल्या पत्नीचं अथवा पतीचं आरोग्य नीट न राहणं, आपल्या घरात आजारपणं सुरू होणं. मध्ये मी शहराच्या एका भागात गेलो होतो, तिथं मला पाहून त्या भगिनी पळत आल्या, बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्या म्हणाल्या की आमच्या सासऱ्यांकडे तुम्ही या, काही झालं तरी तुमच्याकडे, स्वामीजींकडे तुम्ही यायचा तेव्हा मी तुम्हाला पाहिलेलं आहे, आणि नंतर आमचे सासरे तुमच्याकडे देखील यायचे. मी त्यांच्याकडे गेलो तर ते पॅरलिटिक होऊन पडलेले होते. ते मला म्हणाले की मी स्वामीजींकडे यायचो, स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर केंद्रात यायचो, हे खरं की खोटं असं मला वाटतं. आता भ्रमासारखी ती चित्रं मला दिसतात. मी काही केल्या त्या अवस्थेत जाऊ शकत नाही, मी काही केल्या स्मृतीने देखील आता तो आनंद घेऊ शकत नाही, असं म्हणून ढसढसा रडायला लागले. संसारोयम अतीव विचित्रहा असं आचार्यांनी त्याचकरता म्हटलेलं आहे. आणि हा याच्या विचित्रपणाचं स्वरूप असं आहे की याच्यामध्ये आपण सगळे जे सहभागी आहोत ते आपल्याला परमनंट समजत असतो. माझ्या या 61 निमित्ताने मला खरंच अंतर्मुख व्हायला झालं. मागही मी म्हटलेलं होतं की माझ्या वडिलांनी एवढं मला जर आयुष्य मिळालं तर आता 15 वर्ष राहिली. तुम्हाला दुःख देण्यासाठी बोलत नाहीये, विवेक म्हणून बोलतोय. स्वामीजींनी एवढं जर आयुष्य मला असेल तर आता 17 वर्ष राहिली. आपल्याला किती कमी जीवन आहे हे कोणत्याच वयात लक्षात येत नाही. असं व्हायला नको. आणि तसं जर पाहिलं तर आधी कधीही आणि नंतरही अगदी असं गृहित धरायचं कारण नाही की माझ्या वडिलांचं आहे तेवढंच मला मिळेल, मला 10 वर्ष जास्तही मिळेल, मी 85 पर्यंतही जगेन. पण अनिश्चितता किती आहे आणि या अनिश्चिततेकरत अनिश्चितता लक्षात न घेता आपण सांप्रत या क्षणी कशी चित्र रंगवत असतो. आपण एखादी घरात व्यवस्था करून घेतो ती परमनंट जणू, पण आपण परमनंट नाही हे आपल्या लक्षात येत नाही. काही काळाने आपण इथं नसू हे लक्षात येत नाही. आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरी शिणू, आणि या संसाराचा पत्ता हे नक्की काय आहे याचा उलगडा कोणालाही आतापर्यंत झालेला नाही. गाधी म्हणून एक ऋषी होते, त्या ऋषींनी त्यांचा आश्रम होता गंगेकाठी आणि त्यांनी तप केलं. तप केल्यानंतर त्यांना विष्णू प्रसन्न झाले, साक्षात विष्णूंचं दर्शन त्यांना झालं. त्यांनी असं सांगितलं की हा संसार काय आहे, ही माया काय आहे, तर हे मला या जन्मात समजावं अशी माझी इच्छा आहे. तर भगवंत म्हणाले की आत्मदर्शन महत्वाचं, माया ही अनाकलनीय आहे, ती समजणं फार कठीण आहे. माया समजायला हवी हा कोणता वर, संसार समजायला पाहिजे हा कोणता वर. ते म्हणाले तुम्ही प्रसन्न असलात तर मला मायेचाही उलगडा होईल, त्यामुळं मला आत्मदर्शनाबद्दलही समजेल. भगवंत तथास्तु म्हणाले. गाधी त्यांच्या आश्रमामध्ये होते आणि भगवंत, पुराणात असलेली गोष्ट आहे, भगवंत अंतर्धान पावल्यानंतर खूप ढग भरून आले, अचानक मोठा पाऊस सुरू झाला आणि बघता बघता सगळीकडे पाणी पाणी होऊन गेलं. त्या पाण्यामध्ये नदी समोर वाहणारी आणि पाणी हे एकत्र झालं आणि सगळीकडेच पाणी पाणी होऊन गेलं आणि त्याच्यात गाधी बुडायला लागले. ते पोहत पोहत दूर कुठेतरी गेले तर गाधींनी असं पाहिलं की एक मोठा मासा आलेला आहे आणि कुठलाच आधार नाही आणि त्या माशांनी गाधींना गिळंकृत केलं. गाधींचं जीवन संपलं असं गाधींच्या लक्षात आलं आणि जीवन संपलं असं लक्षात येईपर्यंत गाधी परत माशाच्या तोंडातून बाहेर पडले आणि त्यांचा तिथं अंत झाला. पाण्यात पडल्यामुळे अंत झाला, पण त्यांच्या जीवाला म्हणजे त्यांना समजलं की परत आपला जन्म झाला. असं म्हणतात की अति दक्षिणेकडे त्यांचा जन्म झाला. ते भिल्लांच्या घरामध्ये जन्माला आले ते इतके क्रिमिनल प्रवृत्तीचे लोक होते ज्या घरात ते जन्माला आले की वाटमाऱ्या आणि खून यांचं त्यांना काहीच वाटत नसे. अशामुळे गाधी देखील तसेच वाटमाऱ्या करणारे झाले आणि त्यांचा विवाह झाला, त्यांचं सगळं चांगलं चाललेलं होतं, वाटमाऱ्या चाललेल्या होत्या, त्याच्यावर जीवन त्यांचं चाललेलं होतं आणि असं जीवन चाललेलं असताना कोणीतरी हल्ला केला, त्यांची सगळी पाली उद्ध्वस्त झाली, गाधी परागंदा व्हायला लागला, आपल्या मुलांपासून दूर झाले, फिरत फिरत एका गावामध्ये आले. त्या गावामध्ये राजा गेलेला होता आणि राजाचा उत्तराधिकारी कोणी नव्हता, राजाला मुलगा नव्हता. असं असल्यामुळे राजांनी लिहून ठेवलेलं होतं की मी गेल्यानंतर हत्ती जो आहे, राजा हत्ती, तो ज्याला माळ घालील त्यांनी राज्यावर बसावं. आणि त्या राजधानीमध्ये आश्चर्यानी सगळीकडे पाहत असणाऱ्या, फिरत असणाऱ्या गाधींच्या गळ्यात, म्हणजे त्या भिल्लाच्या गळ्यात हत्तीने माळ घातली. अचानक गाधीर आजाद झाले, पण मूळ क्रिमिनल प्रवृत्ती दूर न झाल्यामुळं जी गुन्हेगारी वृत्ती होती त्यांनी इतकं अन्यायाचं राज्य केलं की बोलायची सोय नाही. खूप अन्यायाचं राज्य केलं, सगळे लोक त्रस्त होऊन गेले, सगळा समाज त्यांच्या विरोधात उठला. एक वेळ अशी झाली की सगळा समाज विरोधात उठला, राजक्रांती झाली, लोकांनी गांधींना पकडलं, चटके दिले. हत्तीच्या पायाखाली द्यावं असंही काही जणांचं म्हणणं होतं. आणि असं करत असताना त्या हत्तींनी आपल्याला तुडवलं असं त्यांच्या लक्षात आलं. गाधी मेले असं समजून लोक निघून गेले, राजा मेला असं समजून लोक निघून गेले. आणि तशा परिस्थितीत गाधींना ग्लानी आली, ते मूर्छित झाले. आणि तेव्हा जेव्हा ते जागे झाले तेव्हा आपल्या आश्रमाच्या दारामध्ये पडलेले गाधी त्यांच्या लक्षात आले. त्यांना समजेना, त्यांनी जर त्यांनी पाहिलं तर ते जे गाधी ऋषी होते त्यांची जवळपास चौथी पाचवी पिढी चाललेली होती. संसार हा किती विचित्र आहे आणि माया किती अनाकलनीय आहे. भगवंत असं म्हणत होते की या संसाराचा जो शीण आहे माया जाणून तो दूर होणार नाही, आत्मज्ञान जाणूनच तो दूर होईल. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, आणि संसारा ऐसा दारुणु जो भेटलाची हरी शिणू तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु. हा जो शीण आहे हा शीण ज्ञानदानी आणि करुणा ज्यांच्यापाशी आहे असे गुरु भेटावेत आणि त्यांचं भजन करावं. ज्या गुरूंच्या योगाने हा शीण हरतो नाहीसा होतो त्यांचं भजन करणं ही शारीर सेवा आहे. गुरूंचं वैशिष्ट्यच हे की गुरु ज्ञानाचा उपदेश करतात. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. त्यांच्या अंतर्यामी ज्ञान तर जागृत असतंच, पण त्या ज्ञानाचं ते दान देखील करतात. ते ज्ञान देण्यासाठी ते उत्सुक देखील असतात, त्याकरता आवश्यक असणारी तळमळ देखील त्यांच्या ठिकाणी असते. जशी श्रीमंती असावी पण देण्याचीही वृत्ती असावी. असा जसा एखादा दुर्मिळ पुरुष असतो तसं ज्ञान भांडार देखील ज्यांच्यापाशी आहे आणि या ज्ञानाने आपल्यासारखेच आणखी कोणी संपन्न व्हावेत अशी इच्छा देखील असावी. गुरूंचं ते वैशिष्ट्य असतं. ते परम सुख त्या सुखामध्ये निमग्न देखील असतात आणि त्याचं दान देखील करत असतात. आणि स्वधर्माचा आगीठा देह जाड्याची या किटा आवृत्ती पुटी सुभटा झाडी कीचे. स्वधर्मरूपी अग्निमध्ये देह जाड्य म्हणजे देहबुद्धीनी आलेला अबोध हाच जणू हिणकस भाग आपल्या ठिकाणी असणारा, म्हणजे मूळ अहंता म्हणजे परमात्मा शुद्ध जाणीव. आणि त्या शुद्ध जाणीवेला भ्रम व्हावा, भ्रांती व्हावी, तो जीवदशेला यावा आणि त्यांनी देहाला मी असं समजावं. हा देहबुद्धीचा हिणकस भाग आणि स्वधर्माचा आगीठा देह जाड्याची या किटा हा हिणकस भाग स्वधर्म कर्माच्या अग्नीमध्ये जो तापवतो. आवृत्ती पुटी सुभटा झाडी कीचे. एका बाजूनी स्वधर्म कर्माचा अभ्यास, कारण स्वधर्म कर्म हे तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही करत नाही, तुम्हाला नावडतं म्हणून तुम्ही टाकत नाही. गुणकर्म विभागशहा तुमच्यापाशी आलेली गोष्ट असते आणि ती तुम्ही कर्तव्य म्हणून करायची असते. तुम्ही कोणती ना कोणती तरी कृती आणि कर्म करणारच, मग वाट्याला आलेलं कर्तव्यात्मक कर्म करणं ते कधीही न टाळणं, कारण तसंही देह कर्म केल्याखेरीज राहत नाही. कर्म न करायचं असं म्हटलं तर नाही कश्चित क्षणमपी जाती तिष्ठते कर्मकृत. कर्म न केल्याखेरीज, कर्म न करता क्षणभर देखील कोणी जिवंत राहू शकत नाही. मग जर देह कर्म करणारच असेल तर वाट्याला आलेलं स्वधर्म कर्म करावं. ते कितीही कठीण असलं तरी देखील तेच आचरण करणं स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः असं म्हटलेलं आहे. कारण स्वधर्म करत असताना चित्तशुद्धी घडते, त्याच्यात आलेलं निधन देखील श्रेयस्कर, कारण निधनानंतर परत जन्म आहे. त्या जन्मामध्ये जी चित्तशुद्धी झालेली असते कर्मयोगाच्या आचरणाने, ती घेऊन जीव परत जन्माला येतो. थांबतो. असं असल्यामुळं स्वधर्म हा अग्निसारखा पाहावा. स्वधर्म हा सेवारूपी आहे. स्वधर्म हा समर्पण शिकवतो. स्वधर्मामध्ये स्वार्थ नसला पाहिजे, स्वार्थ त्याग शिकवतो. या सेवा समर्पण आणि स्वार्थ त्यागामुळं देहबुद्धीची हिणकस अशी बाजू जीवाला चिकटलेली जडलेली जळून जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आवृत्ती पुटी, म्हणजे एका बाजूनी स्वधर्माचा अभ्यास आणि दुसऱ्या बाजूने आवृत्ती पुटी, म्हणजे वेदांचा शास्त्रांचा गीतेचा ब्रह्मसूत्राचा गुरुवाक्याची आवृत्ती, अशी आवृत्तीची पुट देत देत हे हिणकस हे घालून टाकायचं असतं. झाडी कीजे वस्तू भूत मात्री नमीजे परोपकारी भजीजे स्त्री विषयी नियमीजे नावे नावे. एक दोन मिनिट आपण शांत बसू. हरि 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 स्वामी जी नारायण. वस्तू भूतमात्री नमीजे, वस्तू आणि भूतमात्र जे पदार्थ आहेत त्या पदार्थाची ही पदार्थता दूर जाऊन त्याच्या आत असणारी परमात्मता पाहण्याचा प्रयत्न करणं. आपण जी वस्तू जड समजतो त्या जडाच्या आत चैतन्यरूपी परमात्मा आहे. त्या प्रल्हादाची हिरण्यकश्यपूची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या खांबात तुझा प्रभू आहे का असं विचारलं तर प्रल्हाद म्हणाला हो खांबात देखील आहे. वस्तू भूतमात्री नमीजे म्हणजे साधी चप्पल असेल तरी देखील, आपली सायकल असेल तरी देखील, आपल्या हातातली एखादी गोष्ट असेल ती देखील, कोणाकोणाला सवय असते की आपलं पाकिट असं भिरकावून द्यायचं ड्रॉवरमध्ये, काही नाही ते नीट पडणारच असतं, घड्याळ टाकून द्यायचं, किल्ल्या फेकून द्यायचा ड्रॉवरमध्ये. आपल्याकडे येणारे एक जोडपं मार्केट यार्डपाशी ते राहायचे, वाईला आमच्या घरी आले कोणत्या कामानिमित्त, मी बाहेर दारात आमच्या उभा होतो तर त्यांना आश्चर्य वाटलं की हे इथं कसे, म्हणून मग आमच्या घरात आले. तर ते असं म्हणाले की स्वामीजींनी आम्हाला चपला कशा लावायच्या, चपलांना देखील नमस्कार करायला शिकवलं, आमच्या फाटकाला देखील नमस्कार करायला शिकवलं. ते म्हणाले की मी मोटरसायकलवरून यायचो आणि मोटरसायकल थोडी पुढे घेऊन फाटकाचं दार उघडायचं, मागं मोटरसायकल ढकलायची आणि एक धक्का दिला की फाटक जाऊन पडायचं बाजूच्या भिंतीवर, आत जायचं, जिना चढला एक चार पायऱ्या चढल्या व्हरांड्याच्या की चपला सोडायच्या, त्या जाऊन आपटतील तिथं आपटतील आणि घरात जायचो. स्वामीजींच्या प्रवचनाला मी आलो आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर मी त्या फाटकाची क्षमा मागितली, त्याच्यावरून हात फिरवला, त्याला असं म्हटलं की किती वेळेला मी तुला असं ढकललं, मी चपलेची क्षमा मागितली आणि असं परत कधीही कोणाशीही वागायचं नाही असं ठरवलं. वस्तूंना नमन करणं, आपल्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत, कोणाकोणाचं तर फार प्रेम असतं. एक पेन की ज्या पेननी त्यांनी नववीची परीक्षा दिली त्याच पेननी दहावी देतात, तेच पेन ग्रॅज्युएशन करता वापरतात, ते पेन कधीही विसरत नाहीत. आणि आता ते पेन सापडत नसलं तरी त्याच्या आठवणींनीही कासावीस होतात. हे सर्व वस्तूंबद्दल ठेवणं, या वस्तूंचा देखील आपल्यावर उपकार आहे. कधी कधी हा माईक चालत नाही, सेल जातो, त्याला जाण्याचा अधिकार आहे, आपलंही दुर्लक्ष असेल. कधी कधी आपण लिहितो कधीतरी बॉलपेनची शाई संपणार असते, ते पेन फेकून द्यायचं नाही. जगाशी वर्तन करत असताना, वस्तूंशी वर्तन करत असताना, शारीर तप म्हणून वस्तू नीट सांभाळून जपून वापरणं आणि भूतमात्रांच्या बाबत देखील तसंच असणं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि सर्व भूतमात्रांच्या बाबत कधी कधी जर करून पाहिलं आपल्याला कावळा दिसेल तर मोठ्या भक्तिभावाने लोकांना दिसेल असं नको, दिसूही नये, मनोमन नमस्कार करावा. मनोमन त्याचं ओरडणं आहे, त्याच्यात ओंकार ऐकावा. चिव चिव गाते चिमणी, छे छे माझा प्यारे राम, टिटीव टिटीव टिव टिटवी, छेरे माझा आत्माराम, असं स्वरूपानंद म्हणतात. कुठेतरी भूतमात्रांच्या बाबत देखील महत्तेनी पाहणं, असंही पाहू शकतो की माणसाचा मेंदू सर्वात वजनानी जड, जास्त प्रगत, हे कसले काय, असंही पाहू शकतो. पण हे शास्त्रीय ज्ञान झालं, एक भावनिक श्रीमंती आहे. या भावनिक श्रीमंतीनी सर्व वस्तूंकडं, सर्व भूतमात्रांकडं, सर्व पशुपक्ष्यांकडं, सर्व वनस्पती मात्रांकडं मोठ्या प्रेमादरांनी पाहणं, त्यांना भजणं, त्यांना भजलं की आपल्याला कृतज्ञता वाटते, आपलं जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. शांती, क्षमा, करुणा याचा उदय आपल्या अंतःकरणात होतो, हे त्यांच्याकरता नाही चाललेलं. कोणी एखादी व्यक्ती दिसावी आणि त्या व्यक्तीला तुम्ही म्हणावं की राम राम, त्या व्यक्तीच्या अंतःकरणातले भाव पालटतात तुमच्याकडे पाहण्याचे. आणि जर तुम्हाला कुठल्याही व्यक्तीकडे नेहमी अशा आदराने पाहण्याची सवय असेल तर तुमची चित्तशुद्धी होणार आहे. कोणी असं म्हणतं की लबाड तर आहे, त्याला काय रामराम म्हणायचंय, त्याच्या लबाडीचा प्रश्न नाहीये, प्रश्न माझ्या उन्नतीचा आहे. वस्तू भूतमात्री नमीजे, परोपकारी भजीजे. आणि वस्तू आणि भूतमात्र यांना नमनही करावं आणि भूतमात्रांवर परोपकार देखील करावा. आपल्या केंद्रातलंच कोणीतरी होतं, आम्ही कुठं चाललो तो मला आता नीट आठवत नाहीये, त्यांच्या घरी एक पक्षी आला, त्यांनी कोणाच्या घरी एक पक्षी आला, त्यांनी फोन केला यांना की असा असा पक्षी आलाय, काय करायचं कळत नाहीये, अंधार आहे, बाहेर घालून दिलं तर त्या म्हणाल्या की उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी त्याला देऊन बघा, एक वाटीभर पाणी त्याच्या समोर ठेवा, पाणी पेईल. आणि माझी मुलगी आहे, माझ्या मुलीला कळवा, मग ती पुढचं सगळं बघून घेईल. आणि मग गाडीत त्या म्हणाल्या की पक्ष्यांना जर तहान लागली तर कुठं सोयच नाहीये पाणी पिण्याची, जे उन्हाळ्यामध्ये तहानेमुळे तडफडून देखील मरणारे पक्षी आहेत. आपण सर्वांना वाचवू शकत नाही, पण वाटीभर पाणी तरी ठेवू शकतो. याला परोपकार म्हणायचं का म्हणायचं नाही, खरं म्हणजे विशेष करून परोपकार देखील म्हणू नये, पण हा दुसऱ्यावर केलेला विनाकारण केलेला उपकार देखील आहे, पण त्याच्यामध्ये भजण्याचा भाव असावा. परोपकारी भजीजे, मग उपकार आहे, पण त्या उपकारांनी त्याचं आपण पूजन करतो आहोत, असा भाव त्याच्यामध्ये असावा. स्त्रीविषयी नियमिजे नावे नावे, आणि आपले विचार नियमित करून घ्यावेत, विचाराला शिस्त असावी. स्त्रीविषयी असं म्हटलेलं आहे, पण स्त्रियांनी आणि पुरुषांनीही सर्व जगताकडे कसं पाहायचं, जे जे आपल्याला दिसेल ते सर्व आपल्याकरता नाहीये. सौंदर्याचं दर्शन झालं तर ते आपल्याकरता आहे असं नाही, ते भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. त्यामुळे विकार उत्पन्न होऊन देण्याची काही गरज नाहीये, काही आवश्यकता नाहीये. ईशावास्य उपनिषदामध्ये ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत त्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिताः, या ईश तत्वाचा वास इदं सर्वं, या सर्व जगतामध्ये ओतप्रोत ईश तत्व भरून राहिलेलं आहे, त्या ईश तत्वाचा स्वीकार करावा आणि प्रत्यक्ष भोग न घ्यावा. तेन त्यक्तेन भुंजिताः, ती वस्तू तिथंच असू द्यावी. इथं स्त्रीविषयी असं म्हटलंय, पण तेच हळूहळू वाढून आपल्या सगळ्याच कामनांबद्दल इतकं उत्सुक होण्याची गरज नाहीये, आपण आपल्या स्वतःमध्ये तृप्त असावं. आपण आपल्या स्वतःमध्ये पूर्ण आहोत, त्या पूर्णतेकडे लक्ष असावं. आणि मग धर्मीय आणि न्याय्य असे जे विषय आहेत, तर ते विषय जरूर आपल्या वाट्याला येतील, ते सेवनही करावेत. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, आता हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. एक शब्द त्यांना सापडला की तो कुठं नेऊन ठेवतील काही सांगता येत नाही, तसं ब्रह्मचर्याचं वर्णन केलेलं आहे. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे तेथूनी जन्म आघवे सोव एकीचे, ज्याला संन्यासी जीवन जगायचं आहे त्याच्याकरता ही धरू आपण होवी, आणि संसारिकाकरता देखील आपली स्त्री सोडून दुसऱ्या स्त्रीबद्दल अजिबात कामना नसली पाहिजे. असा प्रयत्न आपण करावा. भूत मात्राचे नि नावे तृणही नासुडावे, किंबहुना सोडावे छेद भेद. आणि भूत मात्र तर बाजूला सोडा, पण तृणही नासुडावे. जाता जाता झाडाची पानं देखील ओरबाडत नाही, त्याला देखील हिसका देत नाही, गवतावर लाथ मारत नाही. किंबहुना सांडावे छेद भेद. उगीच हिंसा ही अगदीच टाळावी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. छेदही नको भेदही नको. ऐसैसी जे जई शरीरी रहाटीची पडे उजरी, तई शारीर तप घुमरी आले जाण. अशा अशा प्रकारे जेव्हा शरीरामध्ये या गुणांचा उत्कर्ष होतो, उजरी म्हणजे तई शारीर तप घुमरी आले जाण, तेव्हा शारीर तप हे याचा उत्कर्ष झालेला आहे, ते भराला आलेला आहे असं समजा. पार्था समस्तही हे करणे देहाचे नि प्रधानपणे, हे सर्व देह मुख्यतः देह वापरल्यामुळेच करावं लागतं, पण याच्यात मनाचा सहभाग नाही असं नाही, वाचेचा सहभाग नाही असं नाही, पण मुख्यतः हे शरीरानी देहानी कष्टानी करण्याच्या गोष्टी आहेत. म्हणून यया ते मी म्हणे शारीर तप, म्हणून याला मी शारीर तप म्हणतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप आता ऐक निष्पाप वाङ्मयते. शारीर तप वाङ्मय तप मानसिक तप यांची आधी वर्णनं केलेली आहेत ते काय म्हणजे, आणि मग शारीर तप सात्विक राजस तामस, वाङ्मय वाचिक तप सात्विक राजस तामस, आणि मानसिक तप शारीर वाचिक आणि मानसिक सात्विक राजस तामस, हे कसं असेल हे सांगितलेलं आहे. शारीर तपामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे ते असं म्हणतात की हे असा इतका भेद करता येणार नाही, कारण शरीर मन वाचा हे एकमेकांशी जोडलेले आहेत, पण मुख्यतः शरीराच्या अंगाने हे आचरलं जातं, म्हणून याला मी शारीर तप म्हणतो. आता वाङ्मय तप आपण पुढच्या वेळेला बघू. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितंच यत. पुढच्या वेळेला हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजे स्वामीजे. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि।